श्री चांगदेव पासष्टी। ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रेमळ भाविकांना नमस्कार। तिसावी ओळी आपण घेतोय, जे म्हणता नये काही, जाणो नये कैसेही, असतची असे पाही असणे जया। ज्याचे असणे हे असणेच असणे असते, आणि जे असतेच त्याचं अस्तित्व कधीच मिटत नाही, कधी संपत नाही, पण त्याला जाणण्याचा प्रयत्न केला किंवा एवढं आहे तेवढं आहे, असं आहे तसं आहे म्हणण्याचा प्रयत्न केला, तर हे प्रयत्न निरर्थक आहेत, याला काही अर्थ नसतो। ही तिसावी ओवी काल घ्यायला सुरुवात केली होती, त्याचाच उर्वरित भाग आज आपण घेणार आहोत।
पुंडलिकावरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय।
यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सहा। बुद्धि वाचा मन या तिघांच्याही आकलनाच्या पलीकडे ते आत्मतत्व असते। त्या आत्मतत्वाला, त्या अध्यात्म ज्ञानानेच आपण त्याच्याकडे जाण्याचा प्रयत्न करतो। हे संपूर्ण आत्मज्ञान सर्व इंद्रियांच्या अतीत आहे। सर्व ज्ञानेंद्रिये जेवढी आहे, ज्ञानेंद्रिये आणि जीवाची इतर इंद्रिये, म्हणजे पाच ज्ञानेंद्रिये, सहावं मन, त्या व्यतिरिक्त बुद्धी, अहंकार, या सर्वांचा जरी विचार केला तर कोणाच्याही आव्याक्यात, कोणाच्याही तावडीत सापडणारं असं ते आत्मस्वरूप नाही। समर्थ आपल्या आत्माराम या ग्रंथात म्हणतात,
जेथे भांबावला तर्क, जेथे पांगुळला विवेक, तेथे शब्दांचे कौतुक केवी घडे।
जेथे भांबावला तर्क, ज्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी तर्क भांबावतो, तर्काचं काही चालत नाही, तर्क, लॉजिक, रॅशनल, हायपोथेसिस, ही गोष्ट तिथे याचा थाराच लागत नाही, याचा थाकच लागत नाही। जेथे पांगुळला विवेक, विवेक म्हणजे सत्य आणि असत्य हे ओळखण्याची योग्यता, हा विवेक आहे, पण तिथे हा विवेकसुद्धा पांगळा झाला, याचीसुद्धा काही मातब्बरी चालत नाही। तेथे शब्दांचे कौतुक केवी घडे, तिथे शब्दांची काय कथा, शब्दांनी त्या आत्मस्वरूपाला व्यक्त करता येईल का, शब्दांनी त्या आत्मस्वरूपाचे निरूपण करता येईल, कधीच शक्य होणार नाही। समर्थ म्हणतात पुढे,
म्हणे जाणता जो जनी मूर्ख पाहे, मी ब्रह्म जाणतो असे म्हणेल तो मूर्ख।
म्हणे जाणता तो जनी मूर्ख पाहे, मी ब्रह्म जाणतो असे म्हणते तो मूर्ख। परत एकदा मला आठवतात त्या ओळी रजनीशांच्या, भगवान रजनीश ते म्हणतात, जो जानते हैं कि वो जानते हैं मगर कुछ नहीं जानते हैं वो मूर्ख है, और जो जानते हैं कि वो नहीं जानते मगर सब कुछ जानते हैं उनसे सीखो। इथे समर्थ ही ते सांगतात, म्हणे जाणता जो तो जनी मूर्ख पाहे, मी ब्रह्म जाणतो असे म्हणेल तो खरंच मूर्ख आहे। ब्रह्म हे अनुभवायचे असते, जसे मुक्याने गुळ खाल्ला, गोळी नये सांगायला, मुक्याने गुळ खाल्ला त्याला गुळाला पाहायचं आहे का, पण गुळाची गोळी हा मुका असो, बोलका असो, आंधळा असो कि बहिरा असो, गुळाची गुळी ही सगळ्यांना सारखीच आहे। म्हणून ब्रह्मानंद, आत्मानंद हा सांगता येत नाही। गुळाची गोळी आणि साखरेची गोळी आणि आंब्याची गोळी, खाल्ल्यानंतर तो मनुष्य कसाही असू द्या, त्याला ही गोळी कळते. कशाने कळते? हे स्वतःच्या अनुभवाने कळते. कारण तो आंधळा आहे म्हणून तो वाचू शकत नाही, तो बहिरा आहे म्हणून ऐकू शकत नाही, तो त्याचा स्वतःचा अनुभव आहे. गूळ कसा गोड असतो, साखर कशी गोड असते, आंबा कसा गोड असतो, प्रत्येकाची गोडी निरनिराळी आहे. आणि तो अनुभवण्याचा विषय आहे, तो काही लिहिण्याचा बोलण्याचा विषय नाही आहे, तो अनुभवाचा विषय आहे.
अरे बोलणे तितके व्यर्थ जाते, परी बोलता बोलता अनुभवा येते, अनुभव सांडता ते आपणची होईजे.
अरे बोलणे तितके व्यर्थ जाते, आणि परी बोलता बोलता अनुभवा येते, अनुभव सांडता ते आपणची होईजे. असा अनुभव तिथे जोडला की मग ते आपणच होते. परमात्म्याबद्दल किती बोलले तरी ते बोलणे व्यर्थ होते, त्या बोलण्याने आत्मानुभव येत नाही. आत्मानुभव हा नुसतं बोलल्याने येऊ शकत नाही. मुंडक उपनिषदत, त्या उपनिषदामध्ये एक फार सुंदर श्लोक येतो.
नायमात्मा प्रवचेन लभ्या न मेधयानं बहुना श्रुतेन, मम वैश्य वृणुते तेन लभ्य स्तैयेश आत्मा वृणुते तनुन स्वाम.
नायमात्मा प्रवचने न लभ्या, प्रवचन करून बोलून न मेधया न बहुना श्रुतेन. कितीही वाचन केलं, श्रुतीने कितीही प्रकारे सांगितलं, तर या सर्व प्रयासांनी त्याला आपल्याला अनुभवता येत नाही. जीव हा सोहम बोधाने त्याच्याशी एक रूप होईल तेव्हाच त्याला ते मिळते. सोहम भाव जेव्हा स्ट्रॉंग होईल, सोहम म्हणजे तो मीच, कोहम कोहम जेव्हा बाळ जन्माला येते तेव्हा कोहम कोहम रडते, कोहमचा अर्थ होतो मी कोण मी कोण मी कोण. आणि त्याला शोधायचं आहे, आणि शोधल्यानंतर जेव्हा कळते तर तेव्हा म्हणते सोहम, तेव्हा सोहम म्हणू लागते. रमण महर्षी मैं कौन हूं, मी कोण आहे, त्यांचं म्हणणं असं आहे की जर तुम्हाला शोध घ्यायचा असेल तर स्वतःशीच संवाद करा, स्वतःशी संवाद करत जा, स्वतःच्या मनाशी स्वतःशी संवाद करत जा. हळूहळू तुम्हाला जाणवेल की तुम्ही एक आत्मा आहे. परत ते जाणवताना थिअरी ऑफ इलिमिनेशन, मी हा आहे का, नाही मी हा नाही, मग मी तो आहे का, नाही मग मी तोही नाही, मग मी फलाना आहे का, नाही मी तोही नाही, असं करत 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 इलिमिनेट करत 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 जेव्हा आपण आपल्या आतमध्ये जातो तेव्हा सोहम हो मी तो पवित्र आणि शुद्ध आत्मा, सोहम तो सोहम भाव तो स्ट्रॉंग होतो. आत्मा विव्रणते तनुस्वाम, जीव तोच आत्मरूप होऊन राहतो. विव्रणुते तनुन स्वाम, स्वतःच आत्मा स्वतःच होऊन राहतो. जगद्गुरु संत तुकाराम महाराज फार सोप्या अभंगात सांगतात,
देह पावयासी गेलो तेथे देवची होनी ठेलो, तया पाहता पाहता तेची झाले तेथे लक्ष्यालक्ष सर्वे बुडाले.
देव पाहायला गेलो तर मी स्वतः देवच होऊन गेलो, आणि त्याला पाहता पाहता मी तोच झालो, आणि तेथे आलक्ष लक्ष सर्व बुडालो. तिथे लक्ष आलक्ष म्हणजे दृष्टा दृश्य दर्शन हे लक्ष आलक्ष आहे, ध्येय ध्याता ध्यान हे सर्व त्रिपुटी, या सर्व त्रिपुट्या बुडून गेल्यात. आणि म्हणून ते शब्दात सांगता येत नाही, शब्दाच्या सांगण्याच्या पलीकडचा विषय आहे.
परी ते वेगळेपणे भोगिजे, जैसे पक्षीये फळ चुंबिजे, त तैसे नवे तेथ विसरिजे भोगते पणही।
परी ते वेगळेपणे भोगीजे, त्याला भोगणे हे वेगळे असते बरं। अशी स्थिती आहे, जैसे पक्षीय फळ चुंबीजे तैसे नव्हे तेथ विसरिजे भोगते पणही। जे म्हणता येत नाही, जाणो नये कैसेही मग परमात्मा नाहीच असेही म्हणता येत नाही, आणि तो आहे असेही म्हणता येत नाही, पण तो नाहीच म्हटल्यावर हे महदादी माया ही स्फुरते। आणि ते कशाच्या अधिष्ठानावर स्फुरते? कारण ते जे अधिष्ठान आहे, ते अधिष्ठान आहे म्हणून हे सगळं संभवते। ते निरधिष्ठान भ्रम, भ्रम जर असता किंवा निरअधिष्ठान असतं तर ते संभवलं नसतं। दोरी जर नसती तर साप कुठून भासला असता? या जगताचे अधिष्ठान काही नसेल तर ते भासेल तरी कसे? इंद्रियांना तो कळत नाही म्हणून परमात्माच नाही असे नाही। इंद्रियांना कळत नाही म्हणून परमात्मा नाही आहे असं म्हणताय ते का? वारा आपल्याला दिसतो का? वारा दिसत नाही, पण हात थोडा हलवला किंवा कागद आपल्यासमोर हलवला तर आपल्याला फील होते, पंखा लावला की फील होते। रंग फुलांचे दिसतात, पण सुगंध दिसतो का? म्हणून काही तो नाही का? मोगऱ्याचा सुगंध निराळा, गुलाबाचा निराळा, प्रत्येक फुलाचा निरनिराळा सुगंध असतो। तो एक पेरू जर कापून ठेवला घरामध्ये तर संपूर्ण घरामध्ये सुगंध येतो। पेरू दिसत जरी असला, त्याचा सुगंध जरी असला, तरी आपल्याला माहीत पडते की घरामध्ये पेरू ठेवलेला आहे। म्हणून पेरू नाही असं म्हणता येईल का? म्हणून आत्मा आहेच। आणि खरी म्हणजे त्याची गंमत अशी आहे की आपल्या डोळ्यांनी जसं आपण आपला डोळा पाहू शकत नाही ना, म्हणून दृष्टा होऊनही आपण स्वतःला पाहू शकत नाही। आपल्याला जाणवतं, ते अनुभूतीने जाणवतं, अनुभवाने जाणवतं की आम्ही पवित्र आत्मा आहोत। इतरही आत्मे आहेत, ते सुद्धा डोळ्यांना दिसत नाहीत। डोळा जसा डोळ्याला पाहू शकत नाही, तसे आपण असं हे अनुभवाने समजू शकतो, पण हे पाहू शकत नाही। आपलेच बुबुळ आपला आपण पाहू शकतो का? आरशामध्ये उभं राहून पाहू शकू, पण असं पाहू शकतो का? तसा ज्ञानी पुरुष सर्व जगाला पाहू शकतो, जाणू शकतो, आत्मरूपाने समजून घेऊ शकतो, पण प्रकृतीरूपाने स्वतः स्वतःला कधी बघू शकत नाही। प्रकृतीरूप म्हणजे देह तादात्म्यावर येऊन जेव्हा आपण म्हटलं की मी देह आहे, तेव्हा आपल्याला हे कळणारच नाही। या चांगदेव 65 काय लिहिलं आहे, ज्ञानेश्वरीत काय लिहिलं आहे, हे आपल्याला कळायचंच नाही जर आपण देह आहे असा विचार केला। पण जर एक पवित्र आत्मा आहे असा विचार केला, क्षणोक्षणी विचार केला, आणि तर्क बुद्धी हे सगळं बंद करून ठेवलं, आणि नुसतं एक आत्मदृष्टीने, एक आत्म अधिष्ठानावर किंवा एका साक्षीभूत अधिष्ठानावर राहून जर आपण हे सगळं ऐकलं, बोललो, विचार केला, चिंतन केलं, मनन केलं, तर मग समजण्याचा आपल्याला स्कोप आहे। कारण तो आत्मस्वरूपाशी एक रूप झालेला असतो। पाहायची असेल एखादी गोष्ट, त्यासाठी द्वैत असायला लागते, पण आपण तर अद्वैताबद्दल बोलतोय। असा आहे किंवा तसा आहे असं जर म्हणायचं असेल तर त्यासाठी आपल्याला द्वैत लागेल। रामदास स्वामी आत्मवस्तूबद्दल बोलताना लिहितात,
जे हाले ना चाले, जे बोले ना डोले, आवघे आपणची संचले, एकले एकटची।
जे हाले ना चाले, जे बोले ना डोले, एक जीव एक शिव, एकाच फांदीवर बसलेले दोन पक्षी, एक उड्या मारतो दुसरा शांत बसतो। तर जो शांत बसलेला आहे शिव, जे हाले ना चाले, जे बोले ना डोले, आवघे आपणची संचले, एकले एकटची। जीव उड्या जीव हा उड्या मारतो, पण शिव आपल्या ठिकाणी आहे तसाच आहे। ते ब्रह्म येथे आहे तिथे नाही अशी स्थिती नसलेले घनदाट परिपूर्ण असे ते असल्याने त्याच्यामध्ये यत्किंचितही हालचाल होत नाही। त्यात दुसरेपणाची भावनाच नसल्याने सांगणे वागणे बोलणे हे काहीच घडत नाही. सर्वत्र सम असं सर्वत्र एकमेव तेच ते आहे. एकत्वही गिळून आणि त्यातच तन्मयतेने समरस होऊन विराजमान झालेले असे ते आत्मस्वरूप असते आणि ते एकटेच एक असते. त्याला दुसऱ्याची गरजच नसते. ते कोणत्याही प्रकारच्या शब्दांनी व्यक्त करता येत नाही. व्यक्त करण्याची ती वस्तूच नाही. ही शब्द जे आपण बोलत आहो, जे आपण ऐकत आहो, चांगदेवाला माऊली ज्ञानेश्वरांनी जो बोध ठसवून दिला ते समजण्याचा प्रयत्न करत आहो, कारण अजून आपली दृष्टी तशी नाही. आणि हा जो संवाद आहे, आधीही सांगितलं की हा एका गुरु आणि शिष्याचा संवाद नाही आहे. दोन समतुल्य महायोगी, समतुल्य महायोगी अशा या दोन समान महायोग्यांच्या मधला संवाद आहे. आपली अल्पबुद्धी, आपली छोटीशी बुद्धी आहे म्हणून आपण एकाला कमी एकाला मोठा असा लेखण्याचा प्रयत्न करतो, जेव्हा की असा विषयच नाही आहे. माऊली परत परत पहिल्या ओळीपासून बजावून सांगत आहे, चांगदेवाला पदोपदी हे आठवण करून देत आहे की तुझ्यात आणि माझ्यात कसलाच भेद नाही आहे. तू या क्षणी इथेच ब्रह्म आहे आणि जे आत्मवस्तू आहे ती तू आहे. तू काही चांगदेव नाही आहेस. तू काही दोन हाताचा दोन पायाचा एवढाच मर्यादित नसून तू स्वतःच वटेश आहे. स्वस्ती श्री वटेशु. चांगदेवा तुझे कल्याण असो, कारण तू स्वतःच वटेश आहे. तुझा गुरुही वटेश आहे, तुझा देवही वटेश आहे. असा तू देवाच्या योग्यतेचा असलेला, माझ्या योग्यतेचा असलेला असा तू चांगदेव आहे. स्वतःला देह समजू नको आणि तुला स्वतःला पाहण्याची योग्यता यावी असं मला कळकळीने वाटत आहे, असं ज्ञानदेव माऊली परत परत सांगत आहे. म्हणून त्यांना सांगतात की जो विषय बोलण्याचा नाही, जो विषय सांगण्याचा नाही, जे जो विषय बुद्धीच्या आकलनाच्या पल्ल्याड आहे, जे म्हणता नये काही, जाणू नये कैसेही, काही केल्याने जाणून घेता येत नाही, म्हणता नये काही, त्याला असा आहे किंवा तसा आहे असा म्हणताच येत नाही. असतची असे पाही असणे जया. ज्याचे असणे, ज्याचे अस्तित्व असतेच असते, म्हणजे स्थायी असते, म्हणजे सस्टेनेबल असते, म्हणजे ते नाशिवंत नाहीच. ते अजिबात नाशिवंत नाही. आणि जे इन्फायनाईट आहे, जे अनंत आहे, असं जे आत्मतत्व चांगदेवा, हे आत्मतत्व तू समजून घे. आणि हे तू आहे मुळात. स्वतःला नुसता चांगदेव इतका मर्यादित समजू नको. आणि हा जो विषय आहे, हा विषय तर्काने आकळला जाणारा नाही आहे, बुद्धीच्या आवाक्यात येणारा नाही आहे, मनाच्या आकलनाच्या पलीकडचा विषय हा आहे. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानातीत भक्ती, ज्ञानातीत भक्तीचा जो 12वा अध्याय आहे त्याच्यामध्ये निरनिराळ्या पद्धती सांगितल्या, कशाप्रकारे आपल्याला आपल्या आत्मस्वरूपापर्यंत पोचता येईल, कशाप्रकारे आपल्याला नैष्कर्म्य स्थितीचा बोध येईल आणि कशाप्रकारे आपण ज्ञानाच्या पलीकडे जाऊन केलेली भक्ती, जी अभेद भक्ती, ज्याद्वारे समदर्शनाचा योग प्राप्त होतो, सर्वांभूती तो भगवंत भरलेला आहे याची अनुभूती येते, ती कशी येईल याचे चार वेगवेगळे उपाय सांगितलेले आहेत. आणि ते चारही उपाय जसे प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न यावा, प्रश्न एक देतात और त्याला दुसरं अ देतात, और तिसरं और चौथं, चार पर्याय. हे सोडवा नाही तर ते सोडवा, नाही तर ते सोडवा, नाही तर तुम्हाला वाटेल ते सोडवा चारपैकी, असे हे चार वेगवेगळे मार्ग सांगितलेले आहे. त्यापैकी ज्याला जो आत्मसात करावासा वाटतो तो मार्ग आत्मसात करून आपण हळूहळू हळूहळू आपल्या या अध्यात्म यात्रेमध्ये पुढे 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 जाण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. कायमस्वरूपी आपल्या चिंतनात आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की आपण हा देह नसून आपण आपल्या आत्मस्वरूपात पूर्ण आहोत. आणि ते आत्मस्वरूप, आत्मस्वरूप म्हणजे आपला आत्मा, त्याचं शुद्ध चैतन्य, त्याचं पवित्र चैतन्य, हे आपल्याला पदोपदी अनुभवायला पाहिजे आणि त्यासाठी आपलं चित्त फार पवित्र पाहिजे. चित्ताचं पवित्रीकरण अत्यंत महत्त्वाचं आहे. चित्ताला पवित्र ठेवण्यासाठी जे काही यमदम साधनं आहेत ते साधनं आपल्याला अवलंब करायला पाहिजे आणि आपल्याला सतत जागरूक राहून आपला हा आत्मबोध विकसित करायला पाहिजे. एका दिवसात, दोन दिवसात, आठवड्यात, महिन्यात, वर्षात होणाऱ्या गोष्टी नाहीत. ही फार लांबलचक अशी साधना आहे. पण याच्यामध्ये जर आपण विचार केला की मी तर्कबुद्धीने याला आकळण्याचा प्रयत्न करतो किंवा आपल्या बुद्धीच्या मर्यादेत यांना आणण्याचा प्रयत्न करतो तर तसं हे होणार नाही. आज आपण ही तिसावी ओवी घेतलेली आहे. तिसाव्या ओवीवरचं विश्लेषण आपण केलं. आज इथे थांबायच्या आधी परत एकदा त्या ओवीची पुनरावृत्ती करूया.
जे म्हणता नये काही जाणो नये कैसेही असतची असे पाही असणे जया.
अशी ही सुंदर तिसावी ओवी घेऊन झाली. उद्या 31वी ओवी घेऊ. आज इथेच थांबूया.
पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय.